आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अहमदाबाद इथं नागरी वस्तीत विमान कोसळून अपघात. डीबीटी व्यवहारांमध्ये म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणात गेल्या दशकात 90 पट वाढ. यंदाचा योग दिन सोहळा एकाच वेळी देशभरात 1 लाखाहून अधिक योग कार्यक्रमांनी साजरा होणार. विशाखापट्टणममधल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री घेणार सहभाग. आणि सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलासह कच्च्या खाद्यतेलावरच्या सीमाशुल्कात कपात. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं एक प्रवासी विमान कोसळल्याची घटना आज घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. बचाव कार्य सोपं व्हावं यासाठी अपघात स्थळाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. धुरामुळे परिसरात अंधार पसरला असून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं आणि त्यात प्रवासी आणि कर्मचारी मिळून 242 जण होते. या घटनेबद्दल अधिक माहिती घेत आहोत असं एअर इंडिया कंपनीनं आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या घटनेमुळे आपल्याला धक्का बसला असून तीव्र दुःख झालं आहे असं नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी म्हटलं आहे. सर्व आपत्कालीन प्रतिसाद दलांना तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घटनास्थळी बचाव पथकं आणि वैद्यकीय पथकं पाठवली जात आहेत असं नायडू यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीत आणि देशाच्या आत्मनिर्भरतेला चालना देण्यात भारताच्या तरुण नवोन्मेषकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. रालोआ सरकारनं सुरू केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमामुळे तरुण वर्ग नवोन्मेषासाठी सक्षम बनला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर तंत्रज्ञान महासत्ता म्हणून भारताचं स्थान बळकट झालं आहे असं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत. डीबीटी व्यवहारांमध्ये म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणात गेल्या दशकात 90 पटीनं वाढ झाल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. 2014 7,000 कोटीहून अधिक असलेली डीबीटींची संख्या गेल्या आर्थिक वर्षात 6,00,000 कोटीहून अधिक झाल्याचं अर्थमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 2024-25 या वर्षात 260 लाख कोटी रुपयांहून अधिक व्यवहार करत भारतानं रिअल टाईम पेमेंटमध्ये जगात आघाडी घेतली असल्याचं त्यांनी आणखी एका संदेशात म्हटलं आहे. दरवर्षी सुमारे 18,600 कोटी रुपयांचे व्यवहार होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. UPI द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांसाठी विक्रेत्यांना सवलत देण्यात येणार असल्याचे दावे पूर्णपणे खोटे असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. काही प्रसारमाध्यमांवरच्या अशा निराधार आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांमुळे विनाकारण संभ्रम आणि गोंधळ निर्माण होत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. UPI द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांना सरकार कायम प्रोत्साहन देत राहील असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. परभणी कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीनं पूर्णा तालुक्यात कातनेश्वर इथं आयोजित अभियानाचा समारोप आज झाला. खरीप पेरणीच्या अनुषंगानं नवीन विकसित झालेले पिकांचे वाण आणि तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉ खिजर बेग यांनी यावेळी सांगितलं.
15 दिवसामध्ये कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ आणि KVK आणि आपले जे ICRC केंद्र आहे हे त्यांची संयुक्त मोहीम आपण मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाडा महाराष्ट्र आणि भारतामध्ये राबवलेली आहे. आणि मागच्या 15 दिवसात KVK परभणी आणि विद्यापीठाने संयुक्तरित्या जी मोहीम ते 90 गावापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि याचा मुख्य उद्देश होता की उत्पादन खर्चात कमी करणे आणि उत्पादकता वाढणे. याशिवाय आपले जे काही नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन वाहन आहे, त्याची माहिती हंगामाच्या अगोदर शेतकऱ्यांना व्हावी त्यासाठी आपली जी मोहीम राबवली गेलेली आहे आणि मला वाटतं हे फार सक्सेसफुल झालेली आहे.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदा आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात येत्या 21 तारखेला सकाळी 6:30 ते 7:40 या वेळेत 1 लाखाहून अधिक योग कार्यक्रम एकाच वेळी आयोजित केले जातील अशी घोषणा केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली. ते आज नवी दिल्लीत यंदाच्या योग दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. यंदाची योग दिनाची संकल्पना एक पृथ्वी एक स्वास्थ्य के लिए योग अशी आहे. यंदाचा मुख्य कार्यक्रम आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं होणार असून या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होतील. त्यांच्यासह सुमारे 40 देशांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत अशी माहिती जाधव यांनी दिली. यंदा साजऱ्या होणाऱ्या या विशेष योग संगमासाठी देशभरातल्या 65,000+ अधिक संघटनांनी नोंदणी केली आहे. दिल्लीत लाल किल्ला, कर्तव्यपथ आणि लोधी बाग यासह 111 ठिकाणी योग दिन साजरा करण्यात येणार आहे असंही जाधव यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान प्रतापराव जाधव यांनी भारत आणि जगभरात योगाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांविषयीची माहिती एका विशेष मुलाखतीतून दिली आहे. विकसित भारत का अमृतकाल, सेवा सुशासन, गरीब कल्याण के 11 साल या विशेष मालिकेचा भाग म्हणून ही विशेष मुलाखत आज रात्री 9:30 आकाशवाणी FM गोल्ड वाहिनी आणि आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवर प्रसारित केली जाईल. केंद्र सरकारनं सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलासह कच्च्या खाद्यतेलावरच्या सीमाशुल्कात कपात केली आहे. आता या उत्पादनांवर 20%ऐवजी 10% सीमाशुल्क आकारलं जाईल. या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल आणि एकंदर महागाई रोखण्यास मदत होईल असा विश्वास ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं व्यक्त केला आहे. शुल्क कमी केल्यामुळे देशांतर्गत खाद्यतेल प्रक्रिया उद्योगालाही प्रोत्साहन मिळेल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनी सीमाशुल्कातल्या बचतीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवावा असं आवाहन सरकारनं केलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी यात्रा काळात राज्य परिवहन महामंडळ 5,200 विशेष बस सोडणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते काल पंढरपूर इथं ST अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केली तर पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं. यात्रा काळात होणारी गर्दी लक्षात घेत प्रवाशांच्या सोयीसाठी पंढरपूरमध्ये 4 तात्पुरती बस स्थानकं उभारण्यात येणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणावरून टाकाऊ साहित्य संकलन करण्याबाबत विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत ई विभागातील पेलासिस मार्ग कामाठीपुरा या परिसरात आज स्वच्छता करण्यात आली. रत्नागिरी गणपतीपुळे रस्त्यावर काळबादेवी इथं 2 ST बसची समोरासमोर धडक होऊन आज सकाळी अपघात झाला. यामध्ये दोन्ही बसचे चालक किरकोळ जखमी झाले असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या अपघातातील शहर वाहतूक विभागाची बस रत्नागिरीच्या दिशेनं येत होती तर महामंडळाची बस गणपतीपुळ्याच्या दिशेने जात होती त्यावेळी हा अपघात झाला. जळगाव शहरासह जिल्ह्यात काल रात्री प्रचंड वादळी वाऱ्यासह तुफान पावसानं हजेरी लावली. या पावसाचा जोर इतका प्रचंड होता की रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनांसह नागरिकांना चालणे देखील अवघड झालं होतं असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाड्यातल्या बहुतांश भागात येत्या 14 तारखेपर्यंत वादळी वारे आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. आगामी 3 दिवस उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई महानगर क्षेत्र वगळता संपूर्ण राज्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अहमदाबाद इथं नागरी वस्तीत विमान कोसळून अपघात. DBT व्यवहारांमध्ये म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणात गेल्या दशकात 90% वाढ. यंदाचा योग दिन सोहळा एकाच वेळी देशभरात 1,00,000+ अधिक योग कार्यक्रमांनी साजरा होणार. विशाखापट्टणम मधल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री घेणार सहभाग. आणि सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलासह कच्च्या खाद्यतेलावरच्या सीमाशुल्कात कपात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.